आकाशवाणी प्रादेशिक खबरा भागा वरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिसांच्या गुजरात भोंवडेर काल सांजवेळा जामनगरांत पावले. शेती क्षेत्राची उदरगत आनी ग्रामीण समृद्धी हे दोट्टी ध्येय साध्य करपा खातीर सरकार मुखार वता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. राष्ट्रीय राजधानी दिल्लीन वायू प्रदूषणाचे पातळेचे नियंत्रण दवरपा खातीर दिल्ली सरकारान 15 वर्सां परस चड पोरण्या वाहनांक 31 मार्चा उपरांत पेट्रोल पंपाचेर इंधन मेळचे ना अशें थारायलां. भारताचे सकल माल आनी सेवा कर जीएसटी संकलन फेब्रुवारीत फाटल्या वर्साच्या त्याच महिन्याच्या तुळेन 9.1% वाढून 1,84,00,000 रुपया जाल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीन आज दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमात भारत न्यूझीलंड आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिसांच्या गुजरात भोंवडेर काल सांजवेळा जामनगरांत पावले. फुडले 2 दीस ते जायत्या कार्यावळींनी वांटो घेतले. मोदी आज वंतारा पशु बचाव आनी पुनर्वसन केंद्राक भेट दितले. हाचे उपरांत ते सोमनाथ देवळाक भेट दितले आनी सोमनाथ महादेवाची पुजा करतले. मोदी सासनाक भेट दितले आनी सोमनाथ ट्रस्टाचे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. प्रधानमंत्री नॅशनल बोर्ड फॉर वायल्ड लायफ NBWLच्या बसकेची येजमानकी चलयतले. NBWLान 47 वांगडी आसात. तातूंत लष्कर प्रमुख वेगवेगळ्या राज्यांतले वांगडी या मळार काम करपी एनजीओचे प्रतिनिधी मुखेल वन्यजीव वॉर्डन आनी वेगवेगळ्या राज्यांतले सचीव आसात. मोदी सोमनाथ देवळांत प्रार्थना करतले आनी उपरांत देवळाचे वेवस्थापन करपी श्री सोमनाथ ट्रस्टाचे बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. प्रधानमंत्री या ट्रस्टाचे अध्यक्ष आसात. शेती क्षेत्राची उदरगत आनी ग्रामीण समृद्धी हे दोट्टी ध्येय साध्य करपा खातीर सरकार मुखार वता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. काल व्हर्च्युअल रित्या शेती आनी ग्रामीण समृद्धीचेर अर्थसंकल्पा उपरांतच्या वेबिनारांत उलोवप करतना मोदी हांणी सांगले, विकसीत भारताचे ध्येयाकडे वचपाचो सरकाराचो संकल्प खूप स्पश्ट आसा. शेतकार समृद्ध आनी सशक्त जावपी भारत उबारपाचे दिकेन आमी एकठांय येवन वावुरतात अशें तांणी म्हळें. तांणी म्हळें, खंयचोच शेतकार फाटी उरचो न्हय ह्या खातीर सरकाराचो यत्न आसा. शेती हे उदरगतीचे पयले इंजीन मानून सरकारान शेतकारांक अभिमानाची सुवात दिल्या अशें मोदी हांणी सांगले. आतां मेरेन पीएम किसान सम्मान निधी येवजणे खाला शेतकारांक सुमार 3,75,000 कोटी रुपया दिल्या अशें तांणी म्हळें. केंद्रीय अर्थसंकल्पान सरकारान पीएम धनधान्य कृषी येवजण जाहीर केल्या, ताचे खाला देशातल्या सगळ्यांत उण्या शेती उत्पादकता आशिल्ल्या 100 जिल्ह्यांच्या उदरगतीचेर लक्ष केंद्रीत करतले अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. आज शेती उत्पादन विक्रमी पावण्यार आसा अशें तांणी म्हळें. अंदूच्या केंद्रीय अर्थसंकल्पान ग्रामीण समृद्धी आनी उदरगत कार्यावळींची घोषणा जाल्ल्यान जायत्यो नव्या रोजगार संधी निर्माण जाल्यात अशें मोदी हांणी सांगले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी काल मणिपूरचे सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेतलो आनी 8 मार्चासावन राज्यांतल्या सगळ्या मार्गांचेर लोकांची मुक्त येरादारी सुनिश्चित करपाचो निर्देश दिलो. नवी दिल्लीन मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला हांचे हजेरेन सुरक्षा परिस्थितीचेर जाल्ले उंचेल्या पावण्यावेल्या बसकेचे अध्यक्षपद शाह हांणी सांबाळ्ळें. रस्त्यांचेर आडमळी निर्माण करपी लोकांआड खर कारवाय करपाचो निर्देश तांणी ह्या वेळार दिलो. मणिपूरच्या आंतरराष्ट्रीय शिमेचेर थारायल्ल्या प्रवेश बिंदूच्या दोनूय वटांनी कुंपण घालपाचें काम बेगिनात बेगीन पुराय करचें अशें निर्देश शाह हांणी दिले. हे बसके वेळार घर सचीव गोविंद मोहन, गुप्तचर ब्युरोचे संचालक तपन कुमार डेका आनी हेर वरिश्ठ अधिकारी हाजीर आशिल्ले. फाटल्या म्हयन्यान राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू जाले उपरांत ही पयली बसका आशिल्ली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज तेलंगणांतल्या भारतीय तंत्रज्ञान संस्था हैदराबादच्या विद्यार्थ्यांकडे आनी प्राध्यापकांकडे संवाद साधतले. संगरेडी कलेक्टर वी क्रांती हांणी आयआयटी हैदराबादचे अधिकारी, पुलीस आनी कर्मचारी हांचे बरोबर उपराष्ट्रपतींच्या भेटीचे वेवस्थेचो नियाळ घेतलो. मजगती राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आनी शमशाबाद वाठारांत ड्रोन, पॅराग्लायडर आनी मायक्रो लायट विमाना सयत हवाई वाहनांच्या उड्डाणाचेर बंदी घाल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आनी प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर परिषद म्हळ्यार वेव्स 2025 आयोजित केल्या. एनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवीं ह्या उपक्रमात वांटेकार जावं येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org ह्या संकेतथळाक मुजरत भेट दियात.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीन वायू प्रदूषणाचे पातळीचे नियंत्रण दवरपा खातीर दिल्ली सरकारान 15 वर्सां परस चड पोरण्या वाहनांक 31 मार्चा उपरांत पेट्रोल पंपाचेर इंधन मेळचे ना अशें थारायलां. दिल्लीचे पर्यावरण मंत्री मंजितर सिंग सिरसा हांणी वायू प्रदूषणाच्या मुद्द्याचेर अधिकाऱ्यांक कडे बसका घेऊन प्रदूषणा आड जायते उपाय जाहीर केल्यात. बसके उपरांत मीडिया कडे उलयतना सिरसा हांणी सांगले, सरकार पेट्रोल पंपाचेर गॅजेट बसयतले जाका लागून 15 वर्सां परस चड पिरायेच्या वाहनाची वळख जातली. अशा वाहनाची वळख करून तांकां शारांत प्रवेश आनी भायर सरपाक बंदी घालपा खातीर पंगड तयार करतले अशी घोषणा मंत्र्यांनी केल्या. प्रदूषण नियंत्रित करपा खातीर दिल्ली विमानतळ, बहुमाळेच्यो इमारती आनी हेर व्हड कार्यालयांनी एन्टी स्मॉग गन बसप सक्तीचे करतले अशे तांणी सांगले. भारताचे सकल माल आनी सेवा कर जीएसटी संकलन फेब्रुवारीत फाटल्या वर्षाच्या त्याच महिन्याच्या तुळेन 9.1% वाढून 1,84,000 कोटी रुपया झाल्या. आकडेवारी प्रमाण फेब्रुवारीत सेगीत 12व्या महिन्यात 1,70,000 कोटी रुपया मायल जीएसटी संकलन झाला. हातून केंद्रीय जीएसटीतल्यान 35,204 कोटी, राज्य जीएसटीतल्यान 43,704 कोटी, एकीकृत जीएसटीतल्यान 90,870 कोटी आनी भरपाय सेसांतल्यान 13,868 कोटी रुपया मेळ्यात. फेब्रुवारीत वट्ट 20,890 कोटी रुपया परतावो जारी केल्लो. अशे तरेन फेब्रुवारी महिन्यांतलो निव्वळ जीएसटी संकलन 8.1% वाढून सुमार 1,63,000 कोटी रुपया जालो. आकडेवारी प्रमाण फेब्रुवारी 2024 वर्सा जीएसटीची वट्ट येणावळ 1,68,000 कोटी रुपया आशिल्ली. अंदू जानेरांत जीएसटी संकलन 12.3% वाडी सयत 1,96,000 कोटी रुपया आशिल्ले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीन आज दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमांत भारत न्यूझीलंडाआड खेळटलो. ही मॅच भारतीय वेळाप्रमाण दनपरां 2:30 वरांचेर सुरू जातली. दोनूय पंगडांनी अ गटांतल्यान उपांत्य फेरयेन सुवात मेळयल्या, पूण ही मॅच म्हत्वाची आसा कारण तातूंतल्यान गट फुडारी थारतले. मंगळारा उपांत्य फेरयेन जैतिवंत पंगड ऑस्ट्रेलियाआड खेळटलो, जाल्यार हारपी पंगड बुधवारा दक्षिण आफ्रिकेआड खेळटलो. मजगतीं काल राती कराचींत इंग्लंडाक 7 विकेटींनी हारोवन दक्षिण आफ्रिकेन उपांत्य फेरयेन पावल घाले. ह्या जैताक लागून दक्षिण आफ्रिका ब गटान पहिल्या सुवातेर पावली. डब्ल्यूपीएल 2025 टी20 क्रिकेट सर्तींत काल राती बँगलोरच्या एम चिन्नस्वामी स्टेडियमाचेर दिल्ली कॅपिटल्स आनी रॉयल चॅलेंजर्स बँगलुरूक 9 विकेटींनी हारयलो. हाचे बरोबर दिल्लीन प्लेऑफांत आपली सुवात निश्चित केली. 148 धावण्याचे लक्ष्याचो फाटलाव करपी दिल्ली कॅपिटल्सान फक्त 15.3 ओव्हरींनी सहज ते साध्य करून मॅच जिखली. दिल्ली खातीर जेस जॉनसन आनी शफाली वर्मा हांणी दुसरे विकेटी खातीर 146 धावण्याची अभेद्य भागीदारी केली. शफाली वर्माक 43 बॉलांनी 80 धावण्यो मेळून दिल्ल्या डावा खातीर प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार फावो जालो. जॉनसनान 38 बॉलांनी 61 धावण्यो केल्यो. ताचे आदी पहिली फलंदाजी करून रॉयल चॅलेंजर्स बँगलुरून 20 ओव्हरींनी 5 विकेटी वगडावन 147 धावण्यो केल्यो. बँगलोरा खातीर आलिस परीन 47 बॉलांनी 60 धावण्यो केल्यो. उपराष्ट्रपती जगदीप धनकर हांणी भारतांतल्या प्राचीन ज्ञान केंद्रांचे पुनरुज्जीवन करपाच्या म्हत्वाचेर भर दिला. मुंबईन केपीबी हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्साक 75 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान आयोजित कार्यक्रमांत संबोधित करतना तांणी ओदंतपुरी, तक्षशिला, विक्रमशिला, सोमपुरा, नालंदा आनी वल्लपी ह्या सारख्या देशांतल्या प्रतिश्ठीत शिक्षणीक संस्थांचो उल्लेख केला, जंय एकेकाळार जगभरांतले विद्वान ज्ञान दिवपा खातीर आनी संस्कार करपा खातीर आयिल्ले. धनकर हांणी दर्जेदार शिक्षण ही एक मोलादीक भेट अशें स्पश्ट करून शिक्षणीक उत्कृश्टताये कडेन सामूहिक यत्न करपाचो उलो मारलो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिसांच्या गुजरात भोंवडेर काल सांजवेळा जामनगर पावले. शेती क्षेत्राची उदरगत आनी ग्रामीण समृद्धी हे दोट्टी ध्येय साध्य करपा खातीर सरकार मुखार वता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीन वायू प्रदूषणाचे पातळेचेर नियंत्रण दवरपा खातीर दिल्ली सरकारान 15 वर्सां परस चड पोरण्या वाहनांक 31 मार्चा उपरांत पेट्रोल पंपाचेर इंधन मेळचे ना अशें थारायलां. भारताची सकल माल आनी सेवा कर जीएसटी संकलन फेब्रुवारीत फाटल्या वर्साच्या त्याच महिन्याच्या तुळेन 9.1% वाढून 1,84,000 कोटी रुपया जाल्या. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीन आज दुबय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमांत भारत न्यूझीलंडाआड खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आज सांज वेळार 6:30.